कार्यकर्ते
ओम साईराम.
आज कुठं जाऊ रा?
अरे साऊंड मागवलं आपण इटलीवरून. कुठून? इटलीवरून. फर्स्ट टाइम इन पुणे, फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र, फर्स्ट टाइम इन इंडिया. पुण्याचा नंबर वन साऊंड मागवलाय आपण. कसं साऊंड एकदाच लावायचा, समोरच्याला गार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना, नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. लाईनीला आहे ना, लाईनीला आपल्या पुढची चार मंडळ आहे ना, ती पण आपल्या साऊंडवर नाचली पाहिजे. एवढा घाण आवाज सोडणार आहे. आणि मायकिंगला कोण बोलवलंय माहितीये का?
पुणेकर.
पिछली बार भी आए थे शानसे, अगली बार भी आएंगे शानसे. ये माइक चेक. साऊंडच्या मागे परत एकदा चार पदक लावली. श्रीराम, समर्थ, ताल आणि विघ्नहर्ता. डेसिबल तर माहिती आहे ना, 300 फिक्स. इथं ठोका पडला ना, डायरेक्ट चंद्रावर आवाज. हॅलो अबे, तो फ्लेक्स टाकला का प्रिंटला? आणि ऐक, प्रमुख आकर्षण मध्ये साऊंडच्या पुढे आणि लाईटच्या पुढे क्वेश्चन मार्क टाक. आणि फर्स्ट टाइम इन पुणे टाकायला विसरू नको. ऑपोजिट वाली ना सस्पेन्स मध्येच गेली पाहिजे. कच्चा खायचा आपण. काय कच्चा?
Zup, 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 zup.